नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विकसित भारताच्या निर्माणासाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधांमध्ये केंद्र सरकार मोठी गुंतवणूक करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधान मोदी आज देशवासियांशी संवाद साधणार. ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाचा दुसरा क्रमांक, विभागातल्या 3 अधिकाऱ्यांचा गौरव. 19व्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ. सलामीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा सनरायझर्स हैदराबादवर विजय. आणि लातूर धाराशिवसह अनेक जिल्ह्यात आज पावसाचा येलो अलर्ट जारी. आता सविस्तर बातम्या. विकसित भारताच्या निर्माणासाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधांमध्ये केंद्र सरकार मोठी गुंतवणूक करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. उत्तर प्रदेशातल्या गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात जेवर इथं नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते. गेल्या 11 वर्षात पायाभूत सुविधांवरच्या अर्थसंकल्पीय तरतुदींमध्ये 6 पट वाढ केली असून महामार्ग तसंच द्रुतगती महामार्गांवर सुमारे 17 लाख कोटी रुपये खर्च केले त्यांनी सांगितलं. देशभरात 1 लाख किलोमीटर महामार्ग जाळं विणण्यात आलं असून जवळपास 100% ब्रॉडगेज नेटवर्कचं विद्युतीकरण झालं आहे असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना देशवासियांच्या विश्वासाच्या बळावरच करत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले,
पश्चिम एशिया में युद्ध की वजह से खाने पीने के सामान, पेट्रोल, डीजल, गैस, खाद, ऐसी कई जरूरी चीजों का चारों तरफ संकट पैदा हो गया है. हमारा भारत इस संकट का पूरी शक्ति से मुकाबला कर रहा है, देशवासियों की ताकत के भरोसे कर रहा है. भारत तो बहुत बड़ी मात्रा में कच्चा तेल और गैस इस युद्ध से प्रभावित इलाके से मंगाता है. सरकार हर वो कदम उठा रही है जिससे सामान्य परिवारों पर इस संकट का बोझ न पड़े.
देशातला तेलसाठा संपत असल्याचा दावा करणाऱ्या सोशल मीडियावरील वृत्तांचं केंद्र सरकारनं खंडन केलं आहे. पत्र सूचना कार्यालयाच्या तथ्य तपासणी पथकानं हे दावे दिशाभूल करणारे असल्याचं सांगत देशात कुठेही पेट्रोल, डिझेल किंवा एलपीजीची कमतरता नाही असं स्पष्ट केलं. देशात इंधनाचा पुरवठा स्थिर असून त्यावर सातत्यानं लक्ष ठेवलं जात आहे. देशाची इंधनाची साठवण क्षमता सुमारे 74 दिवसांची असून सध्याचा साठा सुमारे 60 दिवसांसाठी पुरेसा असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूनं आणलेल्या पीएम ई ड्राईव्ह योजनेच्या निकषांमध्ये केंद्र सरकारनं बदल केला आहे. आता 31 जुलै 2026 पर्यंत नोंदणी झालेल्या दुचाकी आणि 31 मार्चपर्यंत नोंदणी झालेल्या इलेक्ट्रिक रिक्षा आणि ढकलगाड्यांना ही प्रोत्साहनपर सूट मिळेल. प्रोत्साहन मिळण्यासाठी दुचाकींची कमाल किंमत मर्यादा 1.5 लाख रुपये तर रिक्षांची कमाल किंमत मर्यादा 2.5 लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात जनतेशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा 132वा भाग आहे. या कार्यक्रमाचं प्रसारण सकाळी 11 वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांसह एआयआर न्यूज या संकेतस्थळावर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर केलं जाईल. आकाशवाणी न्यूज, डीडी न्यूज, पंतप्रधान कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनेलवरही याचं थेट प्रक्षेपण होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या 150 दिवसांचा ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत झालेल्या राज्यस्तरीय मूल्यमापनात छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयानं उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात 2 क्रमांक पटकावला आहे. काल मुंबईत सह्याद्री सभागृहात पार पडलेल्या समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांना प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरवण्यात आलं. ही कामगिरी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचं फलित असून भविष्यातही प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सातत्यानं केला जाईल असा विश्वास आयुक्त पापळकर यांनी या कार्यक्रमानंतर बोलताना व्यक्त केला. दीडशे दिवसांच्या या सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत सेवा कर्मी प्लस या कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेनं उत्कृष्ट कामगिरी केली त्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. नांदेड परिक्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षक कार्यालयाला सर्वोत्तम पोलीस महानिरीक्षक पुरस्कार देण्यात आला. सर्वोत्तम जिल्हाधिकाऱ्यांचा मान जळगावचे रोहन घुगे, ठाण्याचे श्रीकृष्ण पांचाळ, धाराशिवचे कीर्ती किरण पुजार, लातूरच्या वर्षा ठाकूर घुगे, हिंगोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड आणि कोल्हापूरचे अमोल येडगे यांना मिळाला आहे. राष्ट्रीय महामार्गांच्या अनेक प्रकल्पांमुळे भूसंपादनांशी संबंधित प्रलंबित राज्यातल्या 28,000 प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी 57 नवीन लवादांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने ही नियुक्ती करण्यात आली. यामुळे अनेक वर्षांपासून मोबदल्याविना रखडलेले 28,000 अधिक प्रकल्पग्रस्तांचे दावे आता जलद गतीने निकाली निघणार आहेत. महाराष्ट्रात पाईपद्वारे नैसर्गिक वायू पुरवठा नेटवर्कचा विस्तार वेगाने करण्यासाठी केंद्राने तांत्रिक आणि आर्थिक मदत द्यावी अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली. नवी दिल्लीत काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत भुजबळ यांनी पीएनजी विस्तारातील अडचणींकडे लक्ष वेधलं. बैठकीला केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर आणि हरदीपसिंग पुरी यांच्यासह विविध राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नवीन गृहनिर्माण प्रकल्पांसाठी पीएनजी जोडणी अनिवार्य करण्याचा प्रस्तावही भुजबळ यांनी या बैठकीत मांडला. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधा. प्रस्तुती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन.
आता शिकायला तुमच्या संघर्षाला शिष्यवृत्तीची मदत शासनाची, मदत आही शासनाची, होय यशाची वाट चाल विद्यार्थ्यांची, नवी उमेद मिळे ही शिक्षणाची, योजना विद्यार्थ्यांची, नवबौद्ध प्रवर्गाची, अनुसूचित जातीची, आठही उत्पन्नाची, 2,50,000 वर्षाला व कमी मिळकत पालकांची, विद्यार्थी उत्तीर्ण परीक्षा मॅट्रिकची, 8 संलग्न बँक खात्याची, शिष्यवृत्तीची मदत शासनाची, शिष्यवृत्तीची मदत शासनाची.
अधिक माहितीसाठी जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधा. प्रस्तुती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन.
बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला असून राज्यभरात 210 पैकी 183 साखर कारखान्यांमधलं गाळप बंद झालं आहे. आतापर्यंत 98,80,000 टन साखरेचं उत्पादन झालं आहे. यामध्ये सर्वाधिक 23,00,000 टन उत्पादन कोल्हापूर विभागात झाल्याची माहिती साखर आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली. तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी देवीचा चैत्र पौर्णिमा उत्सव उद्या 30 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान साजरा होत आहे. या उत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना देवीच्या दर्शनासाठी बीडकर पायऱ्यांवरून सोडण्यात येणार आहे. या कालावधीत भाविकांसाठीचे रेफरल दर्शन पास आणि 500 रुपयांचे दर्शन पास बंद राहणार आहेत. सशुल्क 200 रुपयांचा पास घेणारे भाविक, अभिषेक पासधारक, धर्मदर्शन आणि मुखदर्शन करणाऱ्या भाविकांना या बीडकर पायऱ्यांवरून दर्शनासाठी सोडण्यात येणार असल्याचं तुळजाभवानी मंदिर प्रशासनानं कळवलं आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व गॅस कंपन्यांचे वितरण अधिकारी आणि गॅस एजन्सी धारकांची बैठक घेतली. ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर होम डिलिव्हरी देणं बंधनकारक असून ग्राहकांना कोणत्याही परिस्थितीत एजन्सीवर बोलावून गॅस देऊ नये असे निर्देश कर्डिले यांनी यावेळी वितरण अधिकाऱ्यांना दिले. 19वी इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धा कालपासून सुरू झाली. बंगळुरू इथं एम चिन्नास्वामी मैदानावर सनरायझर्स हैदराबाद आणि गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या संघांमध्ये झालेल्या सलामीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं 6 गडी राखून विजय मिळवला. हैदराबादच्या संघानं दिलेलं 202 धावांचं लक्ष बेंगळुरूच्या संघानं 15 षटकं 4 चेंडूतच पूर्ण केलं. विराट कोहली 69 धावांवर नाबाद राहत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला, तर देवदत्त पडिक्कलने 61 आणि रजत पाटीदारने 31 धावा केल्या. जेकब डफीला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला काल सोलापूर इथं सुरुवात झाली. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं. निर्झरा केअर फाउंडेशनच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेत काल पहिल्या फेरीत महिला कुस्तीपटूंच्या विविध वजनी गटातल्या स्पर्धा पार पडल्या. वाचन संस्कृती काल होती, आज आहे, उद्याही राहणार असून त्याची चिंता करण्याचं कारण नाही असं मत माजी कुलगुरू डॉ सुधीर गव्हाणे यांनी व्यक्त केलं आहे. ते काल बीड जिल्ह्यातल्या गेवराई इथं ग्रंथ महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. एआय आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे वारे जरी वाहत असले तरी त्यासाठी लागणारा डेटा तज्ज्ञ माणसं तयार करून फीड करतात, माहिती भरल्याशिवाय त्याची उत्तरे मिळत नाहीत, याकडे गव्हाणे यांनी लक्ष वेधलं. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या धाराशिव शाखेच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय गंगाधर करंडक स्पर्धेचं उद्घाटन काल ज्येष्ठ अभिनेते नितीन दंडुके यांच्या हस्ते झालं. नाटक हे मानवी जीवन समृद्ध करणारं एक महत्वाचं कला माध्यम असल्याचं ते यावेळी म्हणाले. दिवंगत शास्त्रीय गायक पंडित नाथराव नेरळकर यांच्या स्मृतीनिमित्त काल छत्रपती संभाजीनगर इथं नाथस्वर संगीत महोत्सव साजरा झाला. सहभू शिक्षण संस्थेच्या गोविंदभाई श्रॉफ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचं महापौर समीर राजूरकर यांच्या हस्ते उद्घाटन झालं. गायिका प्राजक्ता जोशी आणि गायक प्रसाद खापर्डे यांनी सांगीतिक सादरीकरणातून पंडित नेरळकर यांना आदरांजली अर्पण केली. छत्रपती संभाजीनगर इथले तालवादक शरद दांडगे यांच्या ओम पंचनाद या कार्यक्रमाची गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. दांडगे यांनी 9 तबले आणि 1 ढोलच्या माध्यमातून एकाच सादरीकरणात भारतीय तसंच पाश्चिमात्य संगीतातल्या 24 वाद्यांचा आभास निर्माण केल्याबद्दल ही नोंद करण्यात आली. महिलांनी आजार होण्यापूर्वीच तपासणी करून उपचार करून घ्यावेत असं आवाहन धाराशिवचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धनंजय चाकूरकर यांनी केलं आहे. ते काल धाराशिव जिल्ह्यात पळसप इथं शिक्षण महर्षी वसंतराव काळे यांच्या 20व्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित 11व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाच्या निमित्तानं घेतलेल्या स्त्रीरोग निदान शिबिरात बोलत होते. या शिबिरात 500 अधिक महिलांची आरोग्य तपासणी करून औषधं वाटप करण्यात आलं. यंदाचा गोविंद देशपांडे स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पशुवैज्ञानिक डॉ दिवाकर कुलकर्णी मांडाखळीकर यांना काल प्रदान करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या समारंभात डॉ के डी देशमुख यांच्या हस्ते डॉ कुलकर्णी यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. या पुरस्काराचं हे 19वं वर्ष आहे. प्राध्यापक रविशंकर झिंगरे यांनी यावेळी डोकं चालतं कसं या विषयावर मार्गदर्शन केलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं मार्च एप्रिल 2026 उन्हाळी सत्र परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. पदवीच्या परीक्षा 7 एप्रिलपासून तर पदव्युत्तर परीक्षा 16 एप्रिलपासून सुरू होणार असल्याचं विद्यापीठ प्रशासनाकडून कळवण्यात आलं आहे. शक्तीपीठ तसंच सुरत चेन्नई ग्रीनफील्ड महामार्गासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादनाविरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज धाराशिव इथं शेतकरी संघर्ष न्याय यात्रा काढण्यात येणार आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस जितेंद्र देहाडे यांनी काल ही माहिती दिली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात काढण्यात येणाऱ्या या यात्रेत शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन देहाडे यांनी केलं. हवामान. राज्यात लातूर धाराशिवसह अनेक जिल्ह्यात आज तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. येत्या काही दिवसात अहिल्यानगर सोलापूर बीड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात गारपीट होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विकसित भारताच्या निर्माणासाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधांमध्ये केंद्र सरकार मोठी गुंतवणूक करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधान मोदी आज देशवासियांशी संवाद साधणार. ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाचा दुसरा क्रमांक, विभागातल्या 3 अधिकाऱ्यांचा गौरव आणि लातूर धाराशिवसह अनेक जिल्ह्यात आज पावसाचा येलो अलर्ट जारी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.